हरिः ॐ। अग्निश्च म इन्द्रश्च मे, सोमश्च म इन्द्रश्च मे, सविता च म इन्द्रश्च मे, सरस्वती च म इन्द्रश्च मे, ऊषा च म इन्द्रश्च मे, बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे, मित्रश्च म इन्द्रश्च मे, वरुणश्च म इन्द्रश्च मे, त्वष्टा च म इन्द्रश्च मे, धाता च म इन्द्रश्च मे, विष्णुश्च म इन्द्रश्च मे, श्विनौ च म इन्द्रश्च मे, मरुतश्च म इन्द्रश्च मे, विश्वे च मे, देवा इन्द्रश्च मे, पृथिवी च म इन्द्रश्च मे, अन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे, द्यौश्च म इन्द्रश्च मे, दिशश्च म इन्द्रश्च मे, मूर्धा च म इन्द्रश्च मे, प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे, अगसुश्च मे, रश्मिश्च मे, दाभ्यश्च मेऽधिपतिश्च म उपागसुश्च मेऽन्तर्यामश्च म इन्द्रवायवश्च मे, मैत्रा वरुणश्च म आश्विनश्च मे, प्रतिप्रस्थानश्च मे, शुक्रश्च मे, मन्थी च म आग्रयणश्च मे, वैश्वदेवश्च मे, ध्रुवश्च मे, वैश्वानरश्च म ऋतुग्रहाश्च मे, तिग्राह्याश्च म ऐन्द्राग्नश्च मे, वैश्वदेवश्च मे, मरुत्वतीयाश्च मे, माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे, सावित्रश्च मे, सारस्वतश्च मे, पौष्णश्च मे, पात्नीवतश्च मे, हरियोजनश्च मे। आज आपल्यासमोर सद्भक्त अप्पासाहेब कामणकर गुरुस्तवन साजरं करणार आहेत। नेहमी आपण सद्भक्त कुटे काकांकडनं परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती ऐकत असतो, पण आप्पांची तब्येत तेवढी ठीक नसते आणि त्यांचं वयही आता खूप झालेलं आहे, पण त्यांची मनापासनं अशी इच्छा होती की स्वामीजींबद्दलचे भाव त्यांना व्यक्त करायचे होते। ते लांबही राहतात पण त्यांचा भाव खरोखरीच वाखाणण्यासारखा आहे। वयाच्या उत्तरार्धामध्ये आयुष्याला कशी कलाटणी मिळू शकते याचं एक अतिशय आदर्श असं उदाहरण आप्पांच्या माध्यमातून आपल्यासमोर खरंच स्वामीजींच्या कृपेने उभं राहिलेलं आहे, असे सद्भक्त अप्पासाहेब कामणकर आता आपलं गुरुस्तवन सादर करत।
श्रीराम ओम श्री सद्गुरुनाथाय नमः। मदहृदयी सद्गुरु जेणे तारिला हा संसार पुरु, म्हणून विशेष अत्यादरु विवेकावरु। प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बेलदरी गंगावती स्वीकाराल की। आपल्या गुरुस्तवनाच्या महिन्यात मला माझा मनोगत व्यक्त करण्याची आणि गुरुस्तवन सादर करण्याची अनुमती दिल्याबद्दल मी स्वामीजींचा ऋणी आहे। मला केंद्रात यावयास लागून यंदा 12 वर्षे म्हणजे 1 तप पूर्ण झाले। माझ्या केंद्रातील जीवनाची सुरुवात अध्यात्म मंगलधाम किंवा माया अपार्टमेंट येथून न होता थेट भोगाव येथील साधना शिबिरातून जून 1998 झाली। याला कारण अर्थात चांगल्या अर्थाने सद्भक्त मिलिंद लिमये। त्याआधी मी स्वामी माधवनाथ किंवा त्यांचं बोध प्रसारक मंडळ यांचे नावही ऐकले नव्हते। अर्थात शिबिर हा प्रकार म्हणून मला नवीन नव्हता, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उन्हाळी हिवाळी शिबिर आणि कॉलेजतील NCC शिबिर यात सहभागी झालो होतो, परंतु अध्यात्माचे शिबिर हा प्रकार अगदी अनोखी होता। इतकेच काय, परंतु अध्यात्म परमार्थ हे शब्द सुद्धा अपरिचित होते, त्यामुळे लहान मुलाला त्याचे आई वडील शाळेच्या पहिल्या दिवशी दंडाला पकडून वर्गात आणून बसवतात त्याप्रमाणे माझी अवस्था झाली होती। परंतु केंद्राचे त्यावेळचे संचालक विजय कुलकर्णी आणि उत्साहमूर्ती हेमाताई यांनी आपुल केलेल्या चौकशीमुळे मनावरचे दडपण बरेच कमी झाले। शिबिराच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वामीजी येणार आहेत असे आम्हाला सांगण्यात आले। अर्थातच मला स्वामींबद्दल त्यावेळेपर्यंत काहीही माहीत नव्हते, तरी सुद्धा स्वामीजी या शब्दावरून ते कसे असतील अशी एक मनात अस्पष्टशी प्रतिमा उभी राहिली। बहुधा भगवी वस्त्रे, गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर नाम आणि भरपूर उंची असे काहीसे आपले स्वामी असावेत अशी एक कल्पना करून घेतली होती। प्रत्यक्षात स्वामीजींना पाहिल्यावर मात्र माझ्या मनातील प्रतिमा पार कोलमडून पडली। मध्यम उंचीचे, हसऱ्या चेहऱ्याचे, प्रेमळ दृष्टी असलेले, कोणत्याही तिळामाळा नसलेले आणि आमच्यासारखेच कुर्ता पायजमा घातलेले स्वामीजी पाहून आश्चर्यचकित झाले. या आश्चर्याचे आदरभावनेत रूपांतर व्हाव्यास नंतर कित्येक महिने जावे लागले. त्यासंबंधीचा तपशील पुढे येईलच. शिबिर चालू असतानाच मला कळले की केंद्राचे कार्यक्रम अध्यात्म मंगलधाम आणि माया अपार्टमेंट येथे नित्य चालू असतात. ज्ञानेश्वरी दासबोध यावर प्रवचने, साधकांच्या शंकांना उत्तरे देणे वगैरे गोष्टी त्यात. त्यामुळे या ग्रंथावर एकदम प्रवचन ऐकणे आपल्याला कदाचित झेपणार नाही असे वाटले. म्हणून वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर संपादित ज्ञानेश्वरीची प्रत विकत आणली, घरात असलेले अनेक वर्ष न उलगडलेले गीतेचे पुस्तक काढले आणि वाचावयास सुरुवात केली. सुरुवातीस काहीच बोध होत नव्हता, परंतु घरी वाचन, केंद्रात श्रवण, परत घरी त्यावर विचार करणे आणि स्वामीजींना निर्णाळे प्रश्न विचारणे अशा चतुःसूत्रीतून समज येऊ लागली. तशी वाचनाची गोडी वाढू लागली. केंद्रातील कार्यक्रम म्हणजे प्रवचन, निरूपण, नामध्यान, साधना इत्यादी कशा प्रकारे चालत असतील ऐकलेली, टीव्हीवर पाहिलेली बंदुगिरी इथेही असते ही शंका मनात येत होती. त्या शंकेचे निराकरण करून घेण्याचा एकच मार्ग तो म्हणजे केंद्रात कार्यक्रमाने हजर राहणे आणि तेच करू लागलो. तरी सुद्धा वयाच्या 70 पर्यंत या मार्गाची ओळख सुद्धा नसल्याने दरवेळेला केंद्रात जाताना खरोखरच आपल्याला काही चांगल्या शिकायला मिळेल का ही शंका येत राहिली. या शंका हळूहळू नाहीशा होण्यास 8 ते 10 महिन्याचा काळ जावा लागला. अविश्वास, शंका, कुशंका, नास्तिकता हे अवगुण सोडून जाऊ लागले. गुरु आणि सद्गुरु यातील फरक समजून आला. केंद्राबद्दल आणि मुख्यतः स्वामीजींच्या बद्दल वाटणाऱ्या जिज्ञासेची जागा भक्तीने घेतली. तसेच शंका कुशंकांपासून मुक्त झालेले मन स्थिर झाले. या स्थिरतेतून केंद्रातील हजेरी व घरी नामध्यान वाचन वाढत राहिले. त्यामध्ये सातत्य आले. भक्ती आणि सातत्य यांच्या रसायनातून श्रद्धा निर्माण झाली आणि मग मात्र मी मागे वळून पाहिले नाही. माऊलीच्या शब्दात होतो अज्ञानाच्या अंधारा वसंतीत जन्मवाहारा तो आत्मप्रकाश मंदिरा अतू आणिले, या मार्गावर स्वामीजींनी मला आणून ठेवले. नोव्हेंबर 1999 मध्ये पुन्हा एकदा भोगाव शिबिरात सहभागी झालो. तसेच फेब्रुवारी 2000 मध्ये पावसच्या आनंद यात्रेत सुद्धा भाग घेतला. त्यानंतर जून 2000 मध्ये स्वामीजींनी मला अनुग्रहित करून घेतले. भगवद्गीतेच्या शब्दात नमे भक्त प्रणश्यती हा दिलासा मिळाला. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेच आहे की भक्ताची भूक भागवावी असे भगवंताच्या मनात आले तर अधनाच्या पाण्यात घातलेल्या वायू खड्याचे सुद्धा अमृतमय तांदूळ होतात. त्याचप्रमाणे सद्गुरूंची कृपा झाली म्हणजे साधकाचे आयुष्य मोक्षमय होऊन जाते. आधणी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथ तयापरी श्री गुरु तरी ती जे अंगीकारू तरी होऊनही ठाके संसारू मोक्षमय आघवा. अनुग्रह मिळाल्यानंतर आणखी 4 वेळा भोगाव शिबिराचा लाभ घेतला. तसेच नोव्हेंबर 2003 मध्ये पंढरपूरच्या आनंद यात्रेत पण सामील झालो होतो. मला केंद्रात यावयास लागून यंदा एक तप पूर्ण झाले असे जरी मी वर सांगितले तरी गेली जवळजवळ 4 वर्षे माझ्या प्रकृतीच्या एकामागून एक तक्रारी सुरू झाल्या. त्यामुळे केंद्राच्या दैनंदिन कार्यक्रमांना हजर राहणे नाईलाजाने बंद करावे लागले. विशेष कार्यक्रमांना मात्र आवर्जून हजर राहतो. तथापि घरच्या घरी नामध्यान, साधना, ग्रंथवाचन, सद्गुरु स्मरण या गोष्टी चालूच आहेत. परंतु स्वामीजींची वाणी कानावर पडत नाही आणि साधकांच्या भेटीगाठी होत नाही हीच खंत मात्र टोचते आहे. मग घरी बसल्या विचार केला की इतके वर्ष आपण केंद्रात जात आहोत तेव्हा स्वामीजींनी आपल्याला काय काय शिकवले याचा स्वतःची ताळेबंद मांडावा. वास्तविक स्वामीजींनी काय शिकवले यापेक्षा मी काय शिकलो हे पाहणेच अधिक योग्य ठरेल. कारण स्वामीजींनी अगदी खूप शिकवले, अगदी तळमळीने शिकवले. आद्य शंकराचार्यांचं एक वचन आहे, ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्य. ईश्वर हा पावसाप्रमाणे आहे, सुपीक जमिनीवर पडला तर उत्तम पीक येते, माड रानावर पडला तर खुरचे गवत क्वचित रान फुले येतात, आणि कातळावर पडला तो फुकट जातो। त्यात पावसाचा दोष नाही, अगदी कातळ नाही तरी माझे मन माड रानासारखेच होते। 10-12 वर्षे परिश्रम करून ते मन भक्तिभाव पेरण्यासाठी योग्य करण्याचे काम स्वामीजीत करू जाणवत। शिवाय स्वामीजींचे शिकवणे पंतोजीप्रमाणे कान पकडून नाही किंवा त्यात कोणतीही सक्ती नाही। त्यांचा उपदेश, त्यांचं मार्गदर्शन, सत्संगात साधकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे हे सर्व अखंड चालू आहे। धोधो पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाते, जमिनीत मुरण्यासाठी भीज पावसाचीच आवश्यकता असते। म्हणजे याचप्रमाणे स्वामीजींचे शिकवणे सतत चालू असते। स्वामीजींची एक शिकवण मला तरी समजली, ती म्हणजे सद्गुरु ही कोणीही एकच व्यक्ती नव्हे, तर ती एक अखंड प्रवाही आणि कधीही तेज कमी न होणारी ईश्वरी शक्ती आहे। सगुणरूप आणि व्यक्तिरूप सद्गुरु म्हणजे ही दिव्य शक्ती श्रद्धाळू साधकांपर्यंत पोहोचण्याचे ईश्वर प्रणित समर्थ माध्यम आहे। म्हणूनच आदिनाथांपासून आज स्वामी मकरंदनाथ यांच्यापर्यंत ही परंपरा अगदी अखंड चालू आहे। या दिव्य शक्तीचे काही थोडे तरी अंश आत्मसात करून स्वतःचे कल्याण करून घेणे ही साधकाची जबाबदारी आहे। स्वामीजींची आणखी एक शिकवण विशेषतः माझ्या स्वतःच्या बाबतीत भावली ती अशी, मी जून 1998 मध्ये ज्यावेळी केंद्रात येऊ लागलो त्यावेळी मला 70वे वर्ष चालू होते। नामध्यानाची गोडी लागण्यास आणि स्वामीजींबद्दल श्रद्धा उत्पन्न होण्यास जवळजवळ वर्षाचा काळ जावा लागला। मग मला वाटू लागले की आता यापुढे आपल्या हातून कितीशी साधना होणार। ही खंत एकदा स्वामीजींजवळ बोललो तेव्हा स्वामीजी लगेच म्हणाले, अप्पा साधना उशिरा सुरू केली याबद्दल खंत करू नका, तुम्ही उशिरा का होईना या मार्गात आलात हे अधिक महत्वाचे आहे। शिवाय आता खंत कराल तर होणारी साधना पण निर्वेद होऊ शकणार नाही, तेव्हा शांत श्रद्धाळू मनाने साधना सुरू ठेवा। त्यानंतर माझ्या मनात कोणताही संदेह राहिला नाही। स्वामीजींचा शांत स्वभाव एक मला तरी कोडे वाटते। साधकांचा गवाडा कायमचा असतो, त्यांच्या समस्याही नाम ध्यान साधना यापुरत्याच मर्यादित नसतात। केंद्राचा व्याप तर वाढताच आहे, प्रापंचिक सुखदुःखे असतीलच, म्हणून त्यांना चिडलेले संतापलेले मी तरी कधी पाहिले नाही। म्हणून तर ते स्वामी आहेत आणि आपण साधक शिष्य आहोत। शांत स्वभावाच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे त्यांची सुखदुःखात राहणारी मनाची समतोल वृत्ती। साधकाने कोणत्याही प्रसंगात मनाची शांत समतोल वृत्ती सोडू नये असा आपल्याला केवळ उपदेश करून स्वामीजी थांबत नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने प्रत्यक्ष आचरणात आणून आपल्यापुढे एक आदर्श ठेवला आहे। माऊलीच्या शब्दात सांगायचे म्हटल्यास, परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेष तेथ तोषावे हेही नको। की निमित्त कोणे एके ते सिद्धी न वशता ठाके तरी तेथीच येणे अपरितोके शोभावे ना। आणि मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्थाचं संन्यासी जाणं निरंतर। स्वामीजी बोलत असतात तेव्हा त्यांचे प्रवचन, साधकांच्या प्रश्नाची उत्तरे इत्यादी ऐकत राहणे हा एक सात्विक आनंद तसाच बोधप्रय अनुभव असतो। अशा भावविभव अवस्थेत साधक असतात त्यावेळी कार्यक्रमाची वेळ मर्यादा रसभंग करते, परंतु त्याला इलाज नसतो। गीतेतील एखादा श्लोक किंवा ज्ञानेश्वरांच्या ओव्या घरी बसून वाचल्या तर त्यातील बराचसा भाग समजत नसतो, परंतु केंद्रात स्वामीजी जेव्हा त्या श्लोकांवर ओव्यांवर भाष्य करतात तेव्हा आश्चर्य वाटते की हा बोध आपल्याला तो श्लोक 4-5 वेळा वाचून सुद्धा का झाला नाही। स्वामीजींचे बोलणे ऐकताना सर्व सोपे वाटते, पण एकट्याला परत परत वाचूनही बरेच वेळा कळत नाही। याचे उत्तर पण मला सापडले, कारण मी जेव्हा घरी वाचतो तेव्हा ते निर्जीव छापील शब्द असतात, ते शब्द जेव्हा खुलाशासहित स्वामीजींच्या मुखातून येतात तेव्हा त्यामागे स्वामीजींची अनुभूती, तपश्चर्याचे सामर्थ्य, साधनेची पुण्याई या गोष्टी अगदी सात्विक तेजाने येतात आणि आपल्या बुद्धीला बोधाने लपेटून घेतात। बालगंधर्वांबद्दल बोलताना एकदा पु ल देशपांडे म्हणाले होते, बालगंधर्वांच्या गळ्यातून येणारे स्वर तर गोड असतातच, पण इतरांच्या गळ्यातून येणारी आणि रस्त्यावरच्या खडीप्रमाणे टोचणारी व्यंजने सुद्धा बालगंधर्वांच्या गळ्यातून आली तर ती खडीसाखरेसारखी गोड लागतात. अगदी त्याचप्रमाणे इतर वेळी क्लिष्ट दुबोध वाटणाऱ्या ओव्या जेव्हा स्वामीजींच्या मुखातून विवरणे भाष्यासहित कानावर येतात तेव्हा माझ्यासारखा या प्रांतातील अनपढ सुद्धा त्या नुसता समजू शकतो असे नव्हे तर ज्ञानेश्वरी वाचनाची त्याला अभ्यासाची गोडी लागते. माझ्या उत्तर आयुष्यातील हा एक चमत्कार आहे. पुढा स्नेह पाझरे माझ्या चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कंजोळ अमृताचे या दोन ओव्यांचे स्वामी मकरंदनाथ हे चालते ओलते प्रतीक आहे असे मला वाटते. एक एक गुण सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही. शिवाय माझ्याजवळ तेवढे शब्द सामर्थ्य पण नाही म्हणून शिवमहिम्न स्तोत्रातील एक ओळ सांगतो. तदपि तव गुणानाम ईशपारम न याती. सद्गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्याचा विचार सुद्धा साधकाने करू नये कारण आपल्या स्वामीजींची साधकांकडून झडझडूनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग तेणे पावसी अव्यंग निजधाम माझे एवढीच अपेक्षा असते. साधकांनी ते केले म्हणजे स्वामीजींची त्यांच्यावरील कृपा व पर्यायाने ऋण वाढतच राहणार आणि अशा ऋणात राहण्याचंच खरे समाधान असते. साधक सद्गुरूंना देत असलेली गुरुदक्षिणा म्हणजे एका बाजूने साधकांच्या मनात सद्गुरूंबद्दल असलेल्या आदरभावनेची अभिव्यक्ती आणि दुसऱ्या बाजूने साधकांनी सद्गुरू कृपेखाली राहून साधना अधिकाधिक निष्ठेने करण्याचे सद्गुरूंना दिलेले वचन असते असे मला वाटते. मला आता 82 वर्ष चालू आहेत. किती वर्षे बाकी आहेत नाही त्याची काळजी न करता स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली नाम ध्यान साधना ग्रंथवाचन चिंतन सद्गुरुस्मरण इत्यादी गोष्टी चालू ठेवाव्या आणि विविक्त सेवी लघ्वाशी यत वाट काय मानसा ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रित या गीतोपदेशातील शक्य तेवढी झेपतील तेवढी पथ्ये पाळून उर्वरित जीवन व्यतीत करावे अशी इच्छा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न पण आहेत. या प्रयत्नांना यश मिळो आणि निष्ठा वाढती राहो असा स्वामीजींनी पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा ही त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना. हरिओम तत्स.
सुमति सीताराम राजा राम सीताराम सुमति सीताराम चरण चारण तरण तारू तरण तारण चरण चारु धाम सीताराम सीताराम सुमति सीताराम राजा राम सीताराम सुमति सीताराम शाश्वतीसी कृपा सीता राम श्री करुणायतन शाश्वतीसी कृपा सीता राम श्री करुणायतन भरत भरत लक्ष्मण शत्रुसूदन सहित श्री पंचायतन भरत लक्ष्मण शत्रुसूदन सहित श्री पंचायतन सर्वदा सन्मुख विराजे सर्वदा सन्मुख विराजे आंजनेय प्रणाम सीताराम सीताराम सुमति सीताराम राजा राम सीताराम सुमति सीताराम धन्य जिसने ध्यान धर भ्रूमध्य में देखा धन्य जिसने ध्यान धर भ्रूमध्य में देखा अयोध्या है भ्रुकुटी मस्तक तिलक रेखा अयोध्या है भ्रुकुटी मस्तक तिलक रेखा नव द्वारा पुरी जिसका नव द्वारा पुरी जिसका पतित पावन धाम सीताराम सुमति सीताराम राजा राम सीताराम सुमति सीताराम तरण तारण चरण चारु तरण तारण चरण चारु धाम सीताराम सीताराम सुमति सीताराम सुमति सीताराम सीताराम सीताराम
मनोगत आपण सर्वांनी ऐकलं. आणि अत्यंत विचक्षण बुद्धिवादी चिकित्सक अशा प्रकारची एखादी व्यक्ती आपल्या उत्तर आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी दासबोध आदी ग्रंथांचा कशा रीतीने अभ्यास करायला प्रवृत्त होते. जवळपास 70 वर्षापर्यंत जे केलं नाही अशी गोष्ट विचारपूर्वक कशी करायला सुरुवात करते हे आपण ऐकलं. त्याच्यामध्ये त्यांनी जे आप्पा एक संत म्हणून अथवा सद्गुरु म्हणून स्वामी मकरंदनाथांकडे कसे आकृष्ट झाले याचं वर्णन केलेलं आहे. जीवनाच्या शुद्धतेला अंत नसतो. अ
आपल्या समोरचा जो आदर्श आहे तो आदर्श जर फार उंच पातळीवरचा असेल तर आपलं जीवन त्या दिशेने जाऊ लागतं. आणि दुसरं म्हणजे प्रामाणिकपणाने चालणं असेल तर आपलं जीवन त्या दिशेने जाऊ शकतं. मी स्वामीजींना पाहिलं आणि स्वामीजींना आपल्या जीवनाचं आदर्श मानलं. वय लहान होत, 19व्या वर्षी स्वामीजींकडे आलो. स्वामीजी चालतात कसे, बोलतात कसे, विचार कसे मांडतात, विवेक त्यांच्या बोलण्यातून कसा ठाई ठाई प्रगट होतो हे समजत गेलं आणि आपलं जीवन तशा प्रकारे बदलावं किंवा वळवून तशा प्रकारचं जीवन जगावं असं वाटायला लागलं. कित्येक गोष्टी जमल्या नाहीत, अजून जमवण्याचा प्रयत्न करतो आहे. अजून एक उंच जीवन या निमित्ताने आजच्या या सत्संगाच्या दिवशी तुमच्या समोर काही बाही मी मांडणार आहे. ते म्हणजे स्वामी अमलानंद, स्वामी स्वरूपानंदांकडे गेले, त्यांच्या शब्दामध्ये स्वामी स्वरूपानंदांच्या ज्या भेटीगाठी त्यांनी वर्णन करून सांगितल्या याच्यावरून स्वरूपानंदांची जी प्रतिमा उभी राहते ती देखील स्वामी माधवनाथांसारखी अशीच अति शुभ्र निर्मल अशी लक्षात येते, अति पवित्र अशी लक्षात येते, अति अंतर्मुख अशी लक्षात येते. आदर्श म्हणून आपण या गोष्टींकडे पाहायला काही हरकत नाही. 27 जानेवारी 1960 मामा म्हणजे स्वामी अमलानंद, तेव्हा ते मामा फडके होते. खरं म्हणजे ते बाबा फडके, त्यांना घरी सगळे बाबा म्हणत असत, पण स्वरूपानंदांनी त्यांचं नाव मामा असं ठेवलं. स्वरूपानंदांनी एकदा त्यांना विचारलं की तुम्हाला सगळे कोणत्या नावाने हाक मारतात, तेव्हा ते म्हणाले की बाबा. तेव्हा स्वामीजी असं म्हणाले की इथं एक बाबा देसाई आहेत, अजून एक बाबा म्हणजे घोटाळा व्हायचा, त्याच्याऐवजी तुम्हाला सगळ्यांनी मामा म्हणावं, आपण तुमचं नाव मामा ठेवू, मामा या नावाने तुम्हाला सगळे हाक मारतील. असं असल्यामुळं त्यांना मामा म्हणायला सुरुवात झाली. ते पावसला गेले तेव्हा आता जो पूल आहे तो पूल नव्हता, नदी ओलांडून गुडघाभर पाण्यातून चालत ते देसाईंच्या घरामध्ये गेले. भाऊ देसाई पुढे आले, त्यांनी विचारपूस केली, मामांनी आपली कोट टोपी खुंटीला लावली, हातपाय धुतले, चहा पाणी झालं आणि ते ओटीवर बसून राहिले. मामांना असं कळलं की श्री स्वामी शेजारच्या पडवीतच असतात, ज्या पडवीच्या बाजूला ते बसलेले होते. आणि काही वेळानी मामांना श्री आतमध्ये बोलावून घेणार होते. आणि स्वामीजींचा आतून निरोप आला. मामांची एकच धांदल उडाली, हातात चटकन श्रीफल हार पेढ्याची पुडी घेऊन मामांनी खोलीत प्रवेश केला आणि मामांशी स्वामींची दृष्टादृष्ट झाली. मामांनी असं म्हटलंय की गायीचं चुकलेलं वासरू सारख्या दिसणाऱ्या हजारो गायींच्या कळपात शिरून आपली माता शोधते आणि ओळखते. आईच्या स्तनाला लागून प्रेमाने झोंबते मामांच्या स्थितीचं वर्णन अशाच प्रकारे त्यांनी स्वतः केलेलं आहे. मामा असं म्हणतात की पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधांनी नियतीने प्रत्येकाचा गुरु ठरवलेलाच असतो याची साक्ष पटली. श्रीफल हार चटकन बाजूला ठेवून शुभ्र वस्त्र धारण करून बसलेल्या अशा शांताकार तेजस्वी मनुष्य वेशधारी विष्णूच्या पायावर डोकं ठेवलं. मामांना अत्यंतिक प्रेमानी भाव अनावर झाले. श्रींनी मामांच्या मस्तकावर आशीर्वाद आशीर्वाद म्हणत स्पर्श केला. दोन्ही मृदू हात खांद्यावर ठेवीत हळूच उठवलं. मामा उठले, बाकावर बसले. आपल्याला ती सगळ्यांना खोली माहिती आहे. एक दोन मिनिटे तशीच स्तब्धतेमध्ये गेली. विहिरीवर लावलेल्या रहाट गाडग्याची कुरकुरत चाललेली होती, ती तोपर्यंत थांबली आणि सर्वत्र एकदम शांत शांत वाटून राहिलं. मामा शांत झाल्यावर स्वामींनी अत्यंत मृदू आणि हळू आवाजात प्रवास कसा झाला असं विचारलं आणि काही किरकोळ सुख संवाद झाला. मामा उठले, हातात पुष्पहार घेऊन स्वामींपुढे उभे राहिले. श्रींनी केवळ स्पर्श करून तो हात हार हातातच घेतला आणि बाबा महाराज वैद्यांच्या फोटोला तो वाहत म्हणाले, हे माझे गुरु. बाबा महाराज नंतर खुणेनीच मामांना परत बाकावर बसायला सांगितलं. मामा बसल्यावर ज्ञानेश्वरीतील काही निवडक ओव्यांचे पुस्तक हातात देत मामांना त्यातील दोन ओव्या वाचायला सांगितल्या. त्या अशा होत्या, हे शब्दे विण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आदि झोंबिजे प्रमेयासी, जे अपेक्षिजे विरक्ती, सदा अनुभवीजे संती, सोहम भावे पारंगती रमीजे जेथ. आणि स्वामीजी बोलायला लागले. स्वामीजी म्हणाले, ह्याचा अनुभव शब्दांनी येणारा नाही, मन बुद्धी यांच्या पलीकडील असे जे मोक्ष सुख ते सोहम भावानेच प्राप्त होणार. सोहम, सहा अहम तो मीच आहे, तो मीच आहे अशी दृढ श्रद्धा ठेवून देहबुद्धीच्या कचाट्यातून सुटून आत्मबुद्धी झाली की मगच त्याचा अनुभव येणार असो. तुमची वेळोवेळची पत्रे पोहोचली, त्यावरून श्री विठ्ठलरावांनी तुम्हा सर्व सांगितले आहेच. रजा आहे ना, 4-5 दिवस रहा, सवडीने बोलता येईल. आता संध्याकाळी बोलू, असे म्हणून श्रींनी प्रसाद दिला व मामा बाहेर पडले. स्वरूपानंदांच्या एकूण प्रकृतीमानामुळं 10 मिनिटाच्या वर त्या काळात देखील त्यांची भेट कोणाला मिळत नसे. त्यांनी म्हटले की संध्याकाळी सूर्याची उन्ह जास्त तिरपी होऊ लागली, निसर्गात एक प्रकारची शांतता येऊ लागली, दूरवरून येणारे रहाटगाडग्यांचे आवाजही आता बंद झाले, शाळेच्या दूरच्या क्रीडांगणावरून येणारा मुलांचा आवाजच काय तो ऐकू येत होता. पलीकडच्या वस्तीतील माणसे घरच्या ओढीने डोंगर चढून भरभर चालू लागली होती. त्या प्रशस्त अंगणात झोपाळा अगदी हळू हलत होता. भाऊ उठून घरात गेले. मामा व स्वामीच फक्त झोपाळ्यावर बसले होते. झोपाळ्याच्या एका बाजूने गाई म्हशी मागच्या अंगणात गेल्या. मामा श्री सन्निध होते, पण मनातील विषय कसा बोलावा हे सुचत नव्हते. डोक्यावर असलेल्या आंब्याच्या झाडावर जमलेल्या पक्ष्यांकडेच मामा पाहत राहिले. नंतर मामांना श्रींनी विठ्ठलरावांबद्दल विचारले. संभाषणात मामांनी श्रींना आपल्या मुखाने मंत्रोपदेश मिळावा अशी इच्छा आहे असे सांगितले. त्यावर श्री स्मित करीत अगदी आनंदाने म्हणाले, सांप्रदायिक अनुग्रह देण्याच्या अनेक पद्धती आहेत. स्पर्शाने, दृष्टीने, शब्दांनी, कोणत्याही तऱ्हेने अनुग्रह देता येतो. श्री गुरुदेव रानडे हे स्वतः कोणत्याही व्यक्तीला अनुग्रह देत नसत, आपल्या एखाद्या शिष्यासच अनुग्रह देण्यास सांगत असत, तरी तो अनुग्रह त्यांचाच. आपणास मिळालेल्या सांप्रदायिक अनुग्रहाबद्दल कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही. त्यांनी जे जे काही तुम्हा सांप्रदायिक दिले सांगितले ते अचूक असून त्याहून जास्त असे ते अगर कोणीच सांगू शकणार नाही. किती निसंदिग्ध बोलत असत ते असं लक्षात येत. पुढे स्वरूपानंद म्हणाले, अभ्यास हा ज्याचा त्यानेच करायचा असतो. अडीअडचणीत मार्ग दाखवता येईल, पण योग्यता प्राप्त झाली नसताना उगाच घाई करून चालत नाही. एका बिंदूने जर अमरत्व लाभत असेल तर अमृताच्या कुंभात बुडवल्यामुळे आणखी काही विशेष लाभ होण्याचा भ्रम कशाला. निदिध्यास, गुरुनिष्ठा, सतत अखंड सोहम अनुसंधानात्मक भजन करावे. आपल्या सगळ्या मध्यवर्ती कल्पना अशाच आहेत असं आता लक्षात येत. मग जसजशी प्रगती होईल तसतशी खून पटू लागेल. गुरुरूप होऊनच भजन करावे, सोहम साधना करावी, म्हणजे कोणतेही न्यून राहणार नाही. साधनेबद्दलही वृथा अहंकार नसावा. मला जसे श्री बाबा वैद्यांनी दिले तसेच माझ्या परिस्थितीनुसार विठ्ठलरावांनी तुम्हास दिले आहे. कोणतीही शंका नको. संध्याकाळचे 7 वाजायला आले. श्रींनी मामांना त्यांच्या बरोबर खोलीत यायला सांगितले. खोलीत पलंगावर बसल्यावर श्री म्हणाले, आपण आता भजनास बसू. तुम्ही ती बैठक घेऊन बाकावर बसा. भजन म्हणजे सोहम अनुसंधान नित्य नेमाने करावे. नंतर 7:15 वाजले. श्री सद्गुरु बाबा महाराज, रामकृष्ण परमहंस, श्री समर्थ अक्कलकोट स्वामी, विवेकानंद, गुंडा महाराज इत्यादिकांच्या फोटोंना धूप उद्बत्ती ओवाळून श्री स्वामी पलंगावर आसनस्थ झाले. अलगत हात झोडून नमस्कार केला. अगदी शांतपणे ध्यानाला बसले. हे पाहून मामाही बाकावर ध्यानास बसले. त्या प्रसन्न व शांत वातावरणात गुरूंच्या सान्निध्यात थोड्याच वेळात मामा सोहम भजनात अगदी दंग होऊन गेले. देहाचा विसर पडू लागला. शांत शांत वाटू लागले. अर्धा पाऊण तास झाला. मामांना 3 वेळा ओंकाराचा उच्चार ऐकू आला. मामांनी डोळे उघडले. श्रींचे भजन संपले होते, पण अजूनही अधूनमधून ते अगदी हळू ओम उच्चारत होते. मामा उठले. श्रींच्या समोर साष्टांग नमस्कार घातला. श्रींनी खडी साखरेचा प्रसाद दिला. 19 जानेवारीला सकाळचे 9 एक फोटोग्राफर श्रींच्या दर्शनासाठी पहिल्या गाडीनेच आले होते. फोटोग्राफरनी बरोबर 1-2 चांगले कॅमेरे आणले होते. हे गृहस्थ श्रींचे दर्शन घेऊन बाहेर आले. मामांनी त्यांना श्री स्वामींचा फोटो काढू शकाल का असे विचारले। ते अगदी आनंदाने तयार होते। मामा श्रींच्या खोलीत गेले। श्रींजवळ जाऊन फोटो काढून घेण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली। तेव्हा श्री स्वामी म्हणाले, रागावू नका, मला आज फोटोसाठी बसवणार नाही, मी फोटोत पुन्हा दिसलो की काय विशेष व नवीन लाभ होणार आहे। तुम्हास गुरु परंपरेचा फोटो देतो, तोच तुम्ही पहा, मी हृदयात बसलेला आहेच, श्रद्धेने पाहता येईलच। मामा स्वामींनी दिलेला गुरु परंपरेचा एक फोटो घेऊन खोली बाहेर आले। नंतर श्रींची प्रकृती विशेष उत्साहकारक नसल्याने दिवसभरात श्रींशी पुन्हा बोलण्याचा प्रसंग आला नाही। 20 जानेवारीला श्रींनी सकाळी 8:30 मामांना दर्शनासाठी खोलीत बोलवले। त्यावेळी श्रींनी गजानन महाराजांचा आत्मप्रभा ग्रंथ मामांच्या हातात दिला व काही उतारे वाचवायास सांगितले। मामांनी जे उतारे वाचले त्यातील महत्वाचा भाग, संसार न सोडता व आपले नेहमीचे सर्व व्यवहार सांभाळून खऱ्या सुखाचा व आनंदाचा लाभ मिळवण्याचा एक सोपा राजमार्ग आहे। या मार्गास ध्यान योग किंवा राजयोग किंवा क्रमयोग अशी नावे आहेत। या मार्गाने गेल्यास खात्रीने ध्येय गाठता येते। ध्येय गाठण्याचे कार्य म्हणजे मी कोण हे समजून घेणे व मीचा शोध करून त्यास हस्तगत करणे। मी कोण हे शोधण्यासाठी तळमळ, दृढ निश्चय, चिकाटी यासह मार्ग आक्रमण करणे, गुरुवर अढळ श्रद्धा ठेवणे वगैरे ध्येयपूर्तीच्या पायऱ्या आहेत। मी कोण याचा शोध लावून स्वानंद साम्राज्याचा उपभोग घेण्याची तळमळ लागणाऱ्या प्राण्यास मुमुक्षू व मी कोण याचा शोध लावून स्वानंद साम्राज्याच्या उपभोगाच्या आनंदात रममाण होऊन मरून जाणे यास मोक्ष प्राप्ती व अत्यंतिक आनंदाच्या स्थितीला मोक्ष असे म्हणतात। मी कोण याचा शोध लावण्यास पुढील गोष्टींची जरूर आहे। प्रथम गुरुकृपा संपादन करणे, मग आपल्या मनात कसल्याही संकल्प विकल्पास धारा न देता गुरुवचनावर आढळ व पूर्ण श्रद्धा ठेवून अनन्य भक्तीने गुरुसेवा करून आपल्या आचरणाने गुरूंच्या अंतःकरणात आपल्याबद्दल प्रेमाचा ओलावा निर्माण करून त्यांचे कृपेस आपण पात्र असल्याचे सिद्ध करणे। गुरूंचा अनुग्रह झाल्यावर म्हणजे गुरूंनी मंत्रोपदेश दिल्यावर त्या मंत्राचा जप करावा। हा मंत्र म्हणजे मी कोण याचे उत्तर सोहम हे हो। सोहम याचा अर्थ तो मीच आहे, म्हणजे परमेश्वर तो मीच आहे असा आहे। या मंत्राचा अर्थ ध्यानात घेऊन श्रद्धेने जप चालू ठेवला पाहिजे। संसारातील कोणत्याही व्यवहारा आड हा जप येणार नाही। या जपाचा अर्थयुक्त निधिध्यास यालाच कोणी अभ्यास असेही म्हणतात। नंतर श्री म्हणाले, सोहमचे अर्थयुक्त अखंड अनुसंधान ठेवल्यामुळे विश्वाकडे साधकाला अलिप्तपणे पाहता येऊ लागते। अगदी देहपतनाच्या वेळीही कसलेही भय न राहता एकत्वात विलीन होता येते। श्रींनंतर टाळूच्या येथे हात लावून येथे स्थिर झाले की कसले भय, म्हणजे या ठिकाणी हात लावला स्वतःच्या आणि सांगितलं की येथे स्थिर झाले की कसले भय। तदनंतर श्री म्हणाले, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त। वारा नसलेल्या ठिकाणचा दिवा कसा शांत तेवत असतो, त्याप्रमाणे अखंड सोहमचे अनुसंधानाने स्वस्वरूपाच्या ठाई बुद्धी अगदी स्थिर होऊन जाते. सोहम अनुसंधानाने बुद्धी अगदी स्थिर होऊन वृत्तीही अगदी शांत ठेवणे शक्य होते. सर्वच कर्मात व्यवहारात एक प्रकारची अलिप्तता आपोआपच येते. नंतर श्रींनी मामांना प्रसाद देऊन आशीर्वाद दिला. मामांनी श्रींना त्यांची पाद्यपूजा करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यावर श्रींनी होकार दिला, पण ह्याच वेळी एकदाच, नंतर असे नको असे म्हणाले. नंतर मामांनी सौंसह श्री गुरूंची पाद्यपूजा केली, दोघांनी आरती देखील केली. दुपारी श्रींच्या सानिध्यात मामा असताना श्रींनी त्यांना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व संप्रदायांचा मागोवा घेऊन कसा सुरेख समन्वय साधला आहे ते समजावून दिले. नंतर श्री स्वामी म्हणाले, काही पंडित लोक नसती काथ्याकूट करून आपापल्या परी काही बाही शोध लावत, आपण आपला अनुभव घट्ट धरून अद्वैत रूप आनंद रसात डुंबावे. अनुभवाशिवाय उगाच वावगी बडबड आपल्याला नको. कोणताही संप्रदाय एकच सद्वस्तू दाखवणार, मग आपला सोहम भाव काय वाईट. वस्तू शोधू जाता वस्तूची झाला, मग काय पाहिजे हो त्याला. माझ्या सद्गुरूंनी जे अनुभविले व मला सांगितले तेच मी तुम्हास दिले. स्वतः अनुभव घ्यावा. अनुभवी लोक पाठीशी असले की चुकायला होत नाही व निर्णय कायम राहून अचूक ठिकाणी जाता येते. जाण्याचा प्रयत्न मात्र थोडाफार तरी साधकाने सांगितलेल्या मार्गाने केला पाहिजे. मी तसा केला, तुम्ही तसाच करा. तुमचे मित्र श्री गोडसे, श्री अंबिये यांनाही हेच सांगा व समजावून द्या. नंतर श्री मामांसह अंगणात स्वामीजी येऊन बसले. येताना मामांनी त्यांच्या खडावा जवळ घेऊन नमस्कार केला व त्यांच्या समोर ठेवल्या. मध्ये काही थोडस निसर्गाचं वर्णन आहे, कोकणातल्या शांतीचं वर्णन आहे. मामा श्रींच्या खोलीकडे लगबग निघाले. सकाळची वेळ. श्रींना तुळशीपत्र फुले अर्पण करून मामा पायावर डोके ठेवणार हे पाहून श्रींनी त्यांना पलंगावरच मस्तक ठेवून नमस्कार करण्यास सुचविले. मामांना स्वरूपानंदांच्या पायावर मस्तक ठेवायला मिळालं, पण आता मात्र यावेळेला त्यांनी पलंगावरच डोकं ठेवायला सुचवलं. नमस्कार करताना मामांचा प्रेमभाव भक्तिभाव उचंबळून आला. श्री आज अगदी प्रसन्न शांत दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आज दिव्य तेज भासत होते. अर्धोन्मिलित दृष्टीवरून ते अगदीच वेगळ्या अवस्थेत असावेत असे वाटत होते. मामांनी त्यांच्या शेजारीच स्वतःच्या पाठीला किंचितसा स्पर्श करून उभे राहण्यास सुचवले. जणू मामांच्या त्या स्पर्शानेच ते बोलण्याच्या मनस्थितीत येत होते. शब्दाने वर्णन करता येणार नाही असा सुगंध खोलीत दरवळला होता. ओठांची अगदी मंद हालचाल करीत अगदी शांत व हळू आवाजात श्री बोलू लागले. मी पादस्पर्श, हार घालून घेणे, पादसंवाहन करणे, पाद्यपूजा, तीर्थ देणे वगैरे गोष्टी नको म्हणतो, कारण अंतरीच्या शुद्ध भावाने हे सर्व लाभतेच. गुरुसेवा ह्याचा अर्थ शारीरिक सेवा असाच नव्हे, काल तुम्ही माझ्या खडावा घेऊन पुढे आलात असे नको. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेला ते काही बोलले नाहीत, त्यावेळेला त्यांनी खडावा आणून दिल्या, दुसऱ्या दिवशी सांगतात काल तुम्ही माझ्या खडावा घेऊन पुढे आलात असे नको. शिष्याचा भाव असावा, पण गुरुने शिष्यांची सेवा ही विशेष कारण नसताना घेऊ नये. या सर्व भावनाच असतात. आपणाला भावातीत व्हायचे आहे, निर्गुण निराकार उपासनेत हे कोठे बसते सांगा पाहू. नंतर डॉक्टर निराशीबू आले, मामा श्रींच्या शेजारी असलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटत असलेले त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. श्रींच्या अंगास स्पर्श करून उभे राहणाऱ्या व्यक्ती अगदी अनेक दिवसांच्या सहवासातल्या व दोन तीनच होत्या. श्रींनी डॉक्टर निराशींना शक्य असल्यास मामांना श्री विष्णू मंदिर, गणपती मंदिर, श्रींचे घर विश्वेश्वर वगैरे दाखवण्यासाठी घेऊन जाण्यास सुचवले. एवढ्यात बाहेर भिक्षेसाठी एक भिकारीण आली आहे हे कळल्यावर श्रींनी तिच्यासाठी पैशाची होती नव्हती तेवढी मोड काढून देऊन डॉक्टर निराशींच्या हातात दिली. श्रींच्या दर्शन प्रसंगी आज गुरुवार असल्याने गुरूंच्या पायाचे तीर्थ घ्यावे असा संकल्प मामांच्या मनात आला होता, पण श्रींनी पहिल्याच संभाषणात अशा गोष्टींसंबंधी आपली मते सांगितली होती म्हणून मामा गप्पच बसले. दुपारी श्रींनी मामांना वाचण्यास संजीवनी गाथा बाहेर पाठविली. मामांनी ती अभंग रचना मोठ्या भाविकपणे वाचली. संध्याकाळी नित्य नेमाप्रमाणे श्रींच्या सानिध्यात भजन झाले. रात्री श्री देसाई यांच्या घरातील सर्व माणसे मुले नाटकास जाणार होती म्हणून श्रींनी मामांना भोजनानंतर त्यांच्या सन्निध राहून खोलीतच झोपण्यास सांगितले. रात्र झोपेपूर्वी मामा बाकावर बसून संजीवनी गाथा वाचू लागले. ग्रंथ उघडताच अभंग आला, सद्गुरु गणनाथ उदार समर्थ घाली नयनात ज्ञानांजन. सहज समाधी सापडले धन, लाचावले मन तया ठाई. स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा. स्वामींनी मामांकडे कृपादृष्टीने पाहिले. बावीस जानेवारीला सकाळी 8:30 वाजता मामा खोलीत असताना धोतर कोट टोपी घातलेले गृहस्थ आले. श्रींना नमस्कार करून ते बाकावरच मामांच्या शेजारी बसले. श्रींनी मामांना त्यांची ओळख करून दिली. ते गृहस्थ म्हणजे गणेश गुळ्याचे श्री स्वामींचे गुरुबंधू वी उ पटवर्धन होते. पटवर्धन मामांकडे पाहत श्री म्हणाले, पूर्व प्रारब्धानी पिंड तरकट असल्याने त्याच्या आधीच वास्तव. मामांची श्रींनी ओळख करून देताना श्री म्हणाले, हे मुंबईचे ल रा फडके. अधूनमधून ते मुंबईहून गाणगापूर अक्कलकोटलाही जाणारे आहेत. बाबा महाराज सहस्रबुद्धे यांचाही सहवास त्यांना लाभला आहे. श्री विठ्ठलरावांनी आपल्या परंपरेचा मार्ग त्यांना दिला. गेली 7-8 वर्षे इकडे येईन येईन म्हणता 4-5 दिवसापूर्वी येथे आले आहेत. उद्या परवा जाणार म्हणतात. नंतर श्री पटवर्धन मामांकडे पाहत म्हणाले, पूर्व प्रारब्धाने पिंड तरकट असल्याने मी अशीच काही वर्षे फुकट दवडली. विवेक होता तरी संशय असायचाच, पण श्री अप्पांच्या गुरुकृपेने आज सोहम भावाचा अनुभव घेऊ लागलो आहे. सद्गुरु कृपा हीच खरी. मामांनी श्रींचा हस्त स्पर्श होऊन माळ मिळावी म्हणून श्रींच्या पुढे स्वतःजवळची तुळशीची माळ ठेवली. श्रींनी ती हातात घेऊन सोहम चिंतन थोडा वेळ करून मामांना परत दिली. नंतर श्री म्हणाले, माळ, जप, मृगाजीन, आसन ही साधकास साधकावस्थेत स्थिर करण्याची फक्त साधन, परतत्वावर लक्ष अलक्ष लक्ष ठेवणे हे मुख्य, परतत्वावर अलक्ष लक्ष ठेवणे हे मुख्य, म्हणजे आपण लक्ष ठेवत नाही अहंतेनी आपण लक्ष ठेवतो आहोत या भावाखेरीज लक्ष ठेवणे, अलक्ष लक्ष ठेवणे याचा अर्थ. परतत्वावर अलक्ष लक्ष ठेवणे हे मुख्य, बाह्य गोष्टी गौणच. आपल्या लक्षात येतं की खडावा देऊन सेवा करणं, पाद्यपूजा करणं, चरण संवाहन करणं, स्वामीजींना माळ देऊन ती माळ परत घेणं, या सगळ्या गोष्टी स्वामीजींनी केल्या देखील मामांकरता, आणि मग मामांना आपल्या स्वतःची मतं देखील सांगून हे तितकंसं आपल्याला पसंत नाही हे देखील सांगितलं. श्री आप्पांबरोबर भोजन करण्याचा आनंद आज मामांना लाभणार होता. आप्पा म्हणजे स्वरूपानंद. दुपारचे 12:30 वाजले. आप्पा हळूहळू अगदी मंद पावले टाकत भाऊन समवेत खोली बाहेर आले. ओटीवरच्या 2 पायऱ्या फारच सावकाश चढाव्या लागल्या. आतील खोलीत जेवणाची पाने वाढली होती. श्री स्वामींनी एकदा नमस्कार केला. प्रसन्न अंतकरणाने पानाभोवती चित्रावती ठेवल्या. 2-3 घास घेतले. एक पांढरी शुभ्र मांजरीण व तिचे पिलू इकडे तिकडे धावू लागले. म्याव म्याव करीत होती. श्रींनी त्या मांजरीला 2 घास दिले. ती श्रींच्याच पाटा शेजारी बसली. भोजन प्रसंगी मामा व भाऊंच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. श्रींचा स्वभाव अबोल, पण ऐकताना अधून मधून चेहऱ्यावर स्मितभाव उमटत होते. ते गप्पात सहभागी झालेले नव्हते. मामांचा अति बोलण्याचा स्वभाव श्रींच्या अबोलपणामुळे फारच उठून दिसत होता. स्वामींचे भोजन फारच लवकर आटोपले. सर्व मिळून 4-5 घासांचेच जेवण. मामांना श्रींनी तुमचे जेवण सावकाश चालू दे म्हणून सांगितले. मामांचे व भाऊंचे भोजन संपेपर्यंत श्री पाटावर स्वस्थपणे अनुसंधानातच होते. प्रथम श्री आप्पा उठल्यावर मामा उठले. मामा पुढे झाले. श्रींच्या हातावर पाणी घालताना त्यांच्या हाताच्या मृदू व कोमल त्वचेकडे मामांचे लक्ष वेधले गेले. नंतर श्री विश्रांतीसाठी खोलीत गेले. आणि मग नंतर March 1960 ला पावसमध्ये अभंग ज्ञानेश्वरीचा प्रकाशन समारंभ झाला. त्याच्याकरता स्वरूपानंदांनी मामांना पावसला बोलवून घेतलं त्याचं वर्णन आहे. यावर्षी म्हणजे 2010 साली या अभंग ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाला 50 वर्ष पुरी झालेली आहेत. त्यानिमित्ताने पावसमध्ये साधारणपणे नोव्हेंबरच्या दरम्यान एक मोठा समारंभ होणार आहे. आता देसाईंचं मला पत्र आलं आणि फोन आला आणि इथं तारीख वाचली त्यावरून ते आठवलं. त्या अभंग ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा त्याच्या करता म्हणून मामा फडके पावस मध्ये गेले. त्याच्यात स्वरूपानंदांनी अतिशय थोड्या वेळ असं काही विवेचन केलं. सेवा म्हणजे भजनच, गुरुकृपा म्हणजे सोहम बोधच. हा बोध झाला, सारखे भजन झाले की सर्व संकल्प विकल्प नाहीसे होतात, सर्व स्वस्वरूपच दिसू लागते. सोहम बोधाने ज्ञान प्राप्ती होते. त्या कार्यक्रमामध्ये श्रींना आशीर्वाद पर चार शब्द बोलण्याची विनंती केली असताना त्यांनी ज्ञानेश्वरीची फलश्रुती म्हटली. त्यांनी असं म्हटलं की अभंग ज्ञानेश्वरी प्रकाशन त्या दिवशी झाले, पण श्रींच्या वागण्यात हे कर्म मी करता वगैरेचा अभिमान किंचितसाही दिसला नाही. ईश्वर कृपेने त्याचेच कार्य झाले असा त्यांचा भाव होता. इथं ते पहिलं प्रकरण संपलेलं आहे. आपल्याला कल्पना येते की आपले पूर्वसुरी स्वामी स्वामी माधवनाथ, स्वामी स्वामी स्वरूपानंद, हे यांचे आचार विचार बोलणं चालणं हे किती अंतरंग होतं हे या ग्रंथावरून लक्षात येतं. स्वामीजींचं देखील अंतरंग अशाच पद्धतीचं होतं, स्वामी माधवनाथांचं. आणि इथं जे स्वामीजींच्या आठवणी सांगितल्या जात आहेत त्याच्यामध्ये स्वामीजींच्या सर्व बाजूच्या आठवणी सांगाव्यात असं मी म्हटलं. स्वरूपानंदांपेक्षा स्वामीजींची प्रकृती, स्वभाव प्रकृती थोडी भिन्न होती. स्वरूपानंदांच्या ठिकाणी, स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये अति शांत आणि एक प्रकारचं मधुर पण गंभीर असं वातावरण असेल, तर माधवनाथांच्या खोलीत आणि माधवनाथांच्या सान्निध्यात अति प्रेममय आणि आनंदी असं वातावरण असेल. दोन्ही सत्पुरुषांच्या देहाभोवती असणार हे जे वातावरण होतं याच्यात फरक होता. तसंच स्वामीजी शरीर प्रकृतीने अतिशय चांगले असल्यामुळं त्यांनी अवांतर बोलणं देखील अनेकांशी अनेक पद्धतीने केलं. त्याच्यात आपल्या पातळीवर येऊन ते विनोदी देखील अनेकांशी असं बोलले, सहज भावानी, प्रेमानी, विनोदानी. आणि तत्वज्ञानाच्या पेक्षा विनोदी बोलणं अधिक लक्षात राहतं. त्यामुळे मग स्वामीजी काय काय गमतीनी म्हटले याच त्यांच्या आठवणी म्हणून अधिक सांगितल्या गेल्या. ते बोलले तेव्हा त्यांच्या त्या आठवणी आहेत हे जरी खरं असलं तरी स्वामीजींचं खरं जीवन, त्यांनी जो अंतरंग परमार्थ सांगितला त्या वक्तव्यातून उघड होणार आहे. आणि अशी वक्तव्य मिळावीत म्हणून मी स्वामीजींच्या आठवणी सांगाव्यात असा उपक्रम इथं सुरू केला. आपल्याला हेच करायचं आहे की अशा प्रकारचं जीवन, स्वामीजी असं बोलत चालत होते, अनेकांच्या बोलण्यातून आता ते आपल्याला समजतं देखील आहे, तशा प्रकारच्या आठवणी स्वामीजींच्या लिहिल्या जाव्यात अशी एक इच्छा आहे. पण स्वरूपानंद कसे होते त्याची ही कल्पना या ग्रंथावरून थोडी बहुत आपल्याला, थोडी बहुत का बरीचशी अशी येते. आणि या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवसांमध्ये आपण जसं स्वामीजींचं गुरुस्तवन केलं तसं स्वामीजींचेही सद्गुरू स्वरूपानंद यांचंही एक प्रकारे आठवण अथवा गुरुस्तवन या ग्रंथाच्या आधाराने सहजच झालं. म्हणूनच आपल्याला एक झलक म्हणून स्वरूपानंदांच्या तिथलं एकूण वातावरण लक्षात यावं या तऱ्हेने हे सर्व मी वाचून दाखवलं. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।
श्री राम कहीं निवेदन करता।